नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त झाले आहेत. परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिसरी, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीला किंवा लष्करी आस्थापनांना धक्का न लावता ही मोहीम फत्ते झाल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरचं सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केलं आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्करानं जम्मू काश्मीरमध्ये पूंछ, राजौरी, कुपवाडा, बारामुल्ला तसंच नियंत्रण रेषेच्या आसपास जोरदार गोळीबार केला. यात 9 नागरिकांचा मृत्यू झाला तर 41 जण जखमी झाले. भारताच्या बाजूनही याला सडेतोड उत्तर दिलं जात आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यसमीक्षक माधव वझे यांचं आज सकाळी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्ण कमळ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या श्यामची आई या चित्रपटात त्यांनी श्यामची प्रमुख भूमिका निभावली होती. शांघाई इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष संघानं उपांत्य फेरीत डेन्मार्कचा 232-231 असा तर महिलांनी ग्रेट ब्रिटनचा 232-230 असा पराभव केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.